एकदा असे झाले की प्रभूच्या दूताने फिलिप्पाला, जो येशूचा अनुयायी होता, त्याला म्हटले, उठ, तयार हो आणि दक्षिण दिशेत जा. मग फिलिप तयार होऊन त्या दिशेने गेला. जात असताना एका दुसऱ्या देशाच्या राणीचा अधिकारी, जो तिचा खजिनदार होता, तो यहुदी नसताना तिथे यरुशलेम मध्ये उपासना करून आपल्या देशाकडे रथात बसून चालला होता. तो यशया संदेष्टाच्या पुस्तकातून वाचत होता. प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला म्हटले, धावत पळत त्या रथाजवळ जा. फिलिप पळत त्या रथाजवळ जात असताना तो अधिकारी यशयाच्या पुस्तकातून वाचत आहे हे त्याने ऐकले. मग फिलिप त्याला म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते का? मग तो अधिकारी म्हणाला, कोणी मला सांगितल्याशिवाय मला कसे समजेल? त्यानंतर तो अधिकारी फिलिपला म्हणाला, ये आणि रथामध्ये बस. मग फिलिप रथामध्ये बसला. नंतर त्या अधिकाऱ्याने फिलिपला म्हणाले की धार्मिक पुस्तक एका व्यक्तीच्या दुःखाविषयी लिहित आहे. ते असे सांगते की त्याला इजा झाली, शिक्षा झाली, पण त्यांनी काहीही तक्रार केली नाही. तो ठार मारणाऱ्या मेंढराप्रमाणे शांत राहिला. मेंढरांची लोकर कापताना जसे ते शांत राहतात तसा तो शांत राहिला. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी आपले तोंड उघडले नाही. ते स्वतःविषयी लिहिले आहे की दुसऱ्याविषयी लिहिलेले आहे? मग फिलिप त्याला म्हणाला की यशया या ठिकाणी भविष्याविषयी लिहित आहे, जी येशू मध्ये पूर्ण झाली आहे. येशू माणसांसाठी या जगामध्ये आला, मानवासाठी त्याने आपला प्राण दिला, त्याला मारण्यात आले, पुरले आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. मग नंतर ते पुढे जात असताना अधिकाऱ्याला पाण्याचा साठा दिसला. अधिकारी फिलिपला म्हणाला, ते पहा पाण्याचा साठा, मला पाण्याचा धार्मिक विधी घेण्यासाठी काय अडचण आहे? मग तेथे त्याने तो रथ थांबवला आणि मग ते पाण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याने पाण्याचा धार्मिक विधी घेतला. तो झाल्यानंतर तो वर येत असताना प्रभू येशूच्या आत्म्याने फिलिप्पाला दृष्टी पुढून दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला तो नंतर दिसेनासा झाला. मग तो अधिकारी आनंद आणि हर्ष करीत आपल्या देशामध्ये परत गेला.